ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृपया सर्वांनी माझ्या बरोबर म्हणायचंय, हरे कृष्णा मोठ्याने म्हणायचंय, हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांचे प्राचार्य, या विद्यालयाच्या अध्यक्षा, बाकीचे अधिकारी वर्ग आणि आपण सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी हार्दिक धन्यवाद देतो, कारण आपण मला इथे उभं राहून दोन शब्द बोलायचा मौका दिलात। आध्यात्मिक संस्कृती ही आपल्या जीवनात बहुत खूप महत्वपूर्ण आहे, कारण आपला देश, आपलं कुटुंब, आपलं राज्य आणि आपली भूमी ही संपूर्णतः आध्यात्मिक आहे। हे आपलं परम भाग्य आहे। जगामध्ये असा कुठचाही देश नाही जो इतक्या उच्च स्तरावरती आध्यात्मिक आहे। जेव्हा कधी पश्चिम देशामध्ये लोकांना वैफल्य येतं, दुःख होतं, फ्रस्ट्रेशन येतं, त्यावेळी ते आपल्याकडे बघतात, आपल्या देशाच्या हिमालयाकडे बघतात, साधू संतांकडे बघतात, शिकवणीकडे बघतात, भगवद्गीतेकडे बघतात। कारण जगातल्या प्रत्येक देशाच्या प्रत्येक वैफल्याला आपल्या देशाकडे उत्तर आहे आणि ही संस्कृती आपल्याला जागवायची आहे। जेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी अवतार घेतला गोकुळामध्ये, मथुरेमध्ये जन्म घेऊन ते गोकुळामध्ये आले, त्यावेळी वयाच्या 3 वर्षाच्या अवस्थेमध्ये नंद महाराज आणि यशोदा यांनी त्यांना गाईचे वासरू आणि बछडे जे आहेत ना, ते चरायला शिकवायला सुरुवात केली। कृष्ण आणि बलराम दोघांनी 2-3 वर्ष लहान बछड्यांना आणि वासरांना चरवलं जवळजवळ, आणि वयाच्या 5व्या वर्षी गोपाष्टमी या सुंदर दिवशी त्यांनी मोठ्या गायींचा जबाबदारी या दोघांवर सोपवली। आणि मग कृष्ण बलराम आपल्या गायी, लाखो गायी घेऊन दूर दूर वनामध्ये जाऊ लागले। त्याबरोबर म्हशी, बकरे आणि इतर प्राणी पण जात असत। अनेक गवळी सवंगडी यांना घेऊन ते गौचारण करत असत। तर मला नेहमी प्रश्न पडायचा की नंद महाराज इतके मोठे राजे होते, त्यांच्याकडे समृद्धी इतकी होती की त्यांच्या मुलांच्या जन्मदिवशी, म्हणजे ज्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला, त्या दिवशी त्यांनी 7 भाताचे म्हणजे तांदुळाचे डोंगर तयार केले, डोंगर अक्षरशः, त्याच्यावरती सोने आणि हिरेचे दागिने मढवले आणि ते 7 पर्वत दागिन्यांनी मढून त्यांनी ब्राह्मणांना दान केले। त्यासोबत अनेक लक्ष गायी त्यांनी दान केल्या। आपण त्यांचा वैभव होतो कल्पना म्हणून करू शकत नाही, त्यांचं एवढं वैभव होतं। तरी सुद्धा अनवाणी आपल्या 2 मुलांना त्यांच्या सवंगड्यासोबत ते गाय चरवण्याकरता जंगलात पाठवतात। त्याचं कारण काय? कारण ती आपली संस्कृती आहे। राजपुत्र असला तरी सुद्धा, ऑफकोर्स ते भगवंताचे अवतार आहेत, तरी सुद्धा राजपुत्र असूनही जी संस्कृती आहे ती आपल्या मुलाला कळावी, त्याच्या अंगवळणी पडावी म्हणून नंद महाराजांनी सुद्धा आपल्या मुलांना गाय चरायला लावली। आपल्याला खूप शिकणार काय गोष्टीतून की नंद महाराजांनी एक अभूतपूर्व संस्कृती आपल्या मुलांमध्ये बिंबवली आणि त्यायोगे आपल्याला अनंत काळाकरता एक संदेश दिलेला आहे की भूमी जी आहे आपली, या भूमीमध्ये श्रीकृष्ण यायच्या आधी प्रभू रामचंद्र, त्याच्या आधी परशुराम, त्याच्या आधी वामन भगवान, त्याच्या आधी नरसिंह भगवान, त्याच्या आधी कुर्म, वराह, मत्स्य, सगळे अवतार आपल्या ह्या भूमी झालेले आहेत. ही भूमी जी आहे जे आपण बसलो आहोत, मला खूप आनंद वाटला तुम्ही सगळे येऊन खाली बसलात जमिनीवरती, फार आनंदाची गोष्ट आहे. कारण आजकाल जमिनीवर बसणं फार कठीण झालेलं आहे, लोकांना पाठ दुखते आणि पाय पण दुखतात. पण ही जी भूमी आहे ज्यात तुम्ही बसलेला आहात, या भूमीवरती भगवंताचे चरणकमल पडलेले आहेत. या भूमीवरती भगवंताचे अनेक अनंत भक्त जे आहेत, नामदेव, तुकाराम, ज्ञानदेव आणि अनंत संत, एकनाथ, गाडगे महाराज, नाव घेचा, गोरा कुंभार, हे सर्व या भूमी झालेले आहेत. असा पश्चिम देश नाही कुठे जो संतांची यादी आहे जन्म झालेल्यामध्ये. आहे कुठला देश? इंग्लंड, अमेरिका, स्पेन, जपान, जर्मनी, इटली, फ्रान्स, कुठे आहे का? काही मोजक्या ठिकाणी एखादा संत, पण आपल्या भूमीमध्ये ढेर सारे संत. आणि संस्कृती काय आपली काय आहे, आपण काय म्हणतो, मेहमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है, ही आपली संस्कृती आहे. फक्त पिक्चरमध्ये गाण्याकरता नाही आहे, ही खरी संस्कृती आहे. अतिथी देवभव ही आपली संस्कृती आहे. आपल्या घरामध्ये जो मोबाईलवर फोन न करता जो येतो त्याला आपण नारायण मानतो. त्याची सेवा करणं, स्वागत करणं, ह्या हे कार्य केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष नारायणाची सेवा करायचा भाग्य मिळतं, पुण्य प्राप्त होतं. ही आपली संस्कृती आहे. दारावर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्मितहास्य करून स्वागत करून घरी बोलवणे, पाणी देणे, आसन देणे, गोड शब्दात बोलणे, विचारपूस करणे, थोडं खाऊ घालणे, ची सेवा करणे, हा आपला धर्म आहे. आमचे प्रभुपाद महाराज म्हणजे हरे कृष्णा संस्थेचे संस्थापक आचार्य, जे आमच्या गुरूंचे गुरु म्हणजे आमचे परम गुरु आहेत ते, अभय चरणारविंद भक्ती वेदांत गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद. ह्या वर्षी त्यांना अमेरिकेला जाऊन 50 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे ह्याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 14 सप्टेंबरला ते भारतातून वृंदावनातून गोकुळातून निघाले आणि 40 दिवसांनी ते अमेरिकेला पोचले. आणि त्यांनी आपल्या धर्माचा, आपल्या विचारांचा, आपल्या भगवद्गीतेचा तिथे प्रचार केला, काही भेदभाव न राखता. प्रथम अमेरिकेत गेले, मग तिकडून इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेला गेला गंमत म्हणजे प्रत्येक ठिकाणी पत्रकार येतात, पत्रकार, वार्ताहर, टी व्हीचे प्रतिनिधी येतात आणि तुमची मुलाखत घेतात की तुम्ही का आलात आमच्या देशामध्ये, उद्देश काय तुमचा. आणि ते विदेशी लोकांना थोडा गर्व असतो, एशियन लोकांना पाहण्यामध्ये, तर ते खोचक प्रश्न विचारतात. तर ते म्हणतात की तुमच्या देशातून, तुमच्या खंडातून आमच्या देशामध्ये फक्त धन कमावण्याकरता माणसं येतात, पैसे कमावण्याकरता. आमचं जे ऐश्वर आहे, आमचं जे वैभव आहे, आमचं जे सुख संपत्ती आहे, आपला इंद्रिय भोग जो आहे तो घेण्याकरता लोक येतात, आपली दर्जा आर्थिक वाढवण्याकरता येतात, तर तुम्ही इथे का आलात? त्यांनी काय उत्तर त्यांना दिलं, तुम्ही लोकांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं आणि आमचं जे काय सगळं संपत्ती आहे तुम्ही लुटलीत, कोहिनूर हिरा, टिपू सुलतानची तलवार, भवानी तलवार, अशा आमच्या देशादेशामध्ये जिथे जिथे महान संस्कृतीचे जतन आणि लक्षण असणारी जे वस्तू आहेत त्या सगळ्या ह्या इंग्रजांनी चोरल्या. आणि सध्या राणीच्या महालामध्ये, बंकिंगहॅम पॅलेसमध्ये, त्याचं एक संग्रहालय बनवलंय आणि तिकडे तिकीट देऊन आपली माणसं इकडून तिकडे जाऊन ते चोरलेल्या वस्तू बघतात. तर ते म्हणाले की तुम्ही 150 वर्ष आमच्या राज्य केलं आणि आमच्या सगळ्या महत्वपूर्ण ऐश्वर्यपूर्ण वस्तू चोरून नेऊन इथे संग्रहालयात जपून ठेवल्यात, परंतु तुम्ही आमच्याकडून सर्वात महत्वाची, सर्वात मूल्यवान वस्तू घेण्याकरता विसरलात, ती म्हणजे भगवंताची भक्ती, ते म्हणजे आत्मसाक्षात्काराचा, आत्ममुक्तीचा मार्ग जो आमच्याकडे आहे तो तुम्ही नाही चोरलात, तो तुम्हाला देण्याकरता मी हँड डिलिव्हरी, प्रत्यक्ष येऊन देण्याकरता आलेलो आहे. तुमच्या कुठच्याही भोगाची, तुमच्याही कुठच्या ऐश्वर्याची मला लालच नाही आहे. आता प्रूफ काय आहे किंवा त्याने भाषण दिलं नाही, तुम्ही जे न्यायला चुकलात ते द्यायला मी आलेलो आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की बघा हा मुलगा जो आहे ना, म्हणजे मागे एक मनुष्य भावता जो त्यांना चामराने हवा घालत होता, म्हणजे हा मुलगा आहे ना, हा तुमच्या देशाचा नागरिक आहे, हा ब्रिटिश आहे, हा मला हवा घालतोय, याला मी पगार देत नाही, तुम्हाला फुकट हवा घालतो प्रेमापोटी, कारण तो माझा शिष्य आहे. आणि तो तुमच्यासारखी पॅन्ट आणि शर्ट घालत नाही आहे, तो धोती आणि कुर्ता घालून त्याचे केस भादरून शेंडी ठेवून हातात माळा घेऊन मला हवा घालतोय. तर त्यांनी आपली संस्कृती त्यांना दिली, त्यांची आपलीशी गेली नाही. त्यांना इकडून जाताना खूप लोक सांगत होते, अहो महाराज तिकडे लोक नाही खाऊ शकत हाताने, तुम्हाला पण शिकायला लागेल चमचा आणि काट्याने खायला, तुम्हाला पण टेबलावर बसायला शिकायला लागेल, तुम्हाला पण तुमचे नियम थोडे शिथिल करायला लागतील आणि तुम्हाला त्यांच्यासारखे कपडे पण घालावे लागतील. तर महाराज म्हणाले, मी काहीही यांचं करणार नाही, त्यांनाच मी शिकवीन. आणि आज तुम्ही आमच्या मंदिरात या, कुठे या, वृंदावनमध्ये या, मायापूरमध्ये या, जगन्नाथपुरीमध्ये या, मुंबईमध्ये या, पुण्यात जा, कुठे पण जा, तुम्हाला अनेक विदेशी लोक भेटतील, युरोपातील आणि अमेरिकेतील. आणि प्रत्येक व्यक्ती तिकडे धोती कुर्ता आणि तिलक लावून हातामध्ये माळ घेऊन जप करताना दिसतील. बायका सुद्धा साडी घेऊन, साडीच नव्हे केवळ डोक्यावर पदर घेऊन, कुंकू लावून, तिलक लावून, मुलं पण त्यांच्या कुशीत ती आहे, ती पण तिलक लावून धोती कुर्ता घालून तुम्हाला दर्शन करताना येताना दिसतील. म्हणजे याचा अर्थ काय, एका 70 वर्षाच्या वृद्ध माणसाने इकडून 70 वर्षाच्या अवस्थेमध्ये इकडून तिकडे जाऊन 81 वर्षापर्यंत 12 वर्षामध्ये 14 वेळा विश्वभ्रमण करून प्रत्येकाला आपली संस्कृती दिली, त्यांची आपलीशी नाही केली. त्यांनी कधीही काट्याने अन्न खाल्लं नाही, हातानेच खाल्लं, बसूनच खाल्लं, सगळ्यांना बसून खायला शिकवलं. आज आपण भारतामध्ये प्लास्टिक आणि थर्माकोल याच्या प्लेटमध्ये खातो. आपल्याकडे लग्न समारंभ बारसा असेल तर काय करतो आपण, थर्माकोलच्या प्लेटी मागवतो. आपली संस्कृती आहे केळीच्या पानात खायची, पत्रावळीमध्ये खायची आपली संस्कृती आहे. अतिशय आरोग्यदायक, अतिशय उत्कृष्ट आपल्या संस्कृतीमध्ये केळीच्या पानावर जेवणे याला सोन्याच्या ताटामध्ये जेवण्यासारखं म्हटलेलं आहे. आणि खरी गोष्ट आहे, आरोग्याकरता अतिशय उपयोगी. मांडी घालून बसणे का उपयोगी आहे, कारण मांडी घालून बसल्यानंतर पायाकडच्या रक्ताचा अवरोध होतो काही प्रमाणामध्ये आणि ते रक्त पोटामध्ये उपलब्ध होतं, पचनाकरता अतिशय उत्कृष्ट असतं ते. म्हणून जेवताना आपण खाली बसून जेवतो, हात पाय धुवून जेवतो, कारण त्यामुळे पचनाला योग्य अशा प्रक्रिया शरीरात चालू होतात. ते लोक हात धुवत नाहीत, चमच्याने खातात आणि कागदाच्या रुमालाने हात पुसतात. आपण हाताने हातात साबण घालून हात धुतो व्यवस्थित थंड पाण्याने, पाय पण धुवून मग जेवायला बसतो, देवाला नमस्कार करतो आणि देवाला धन्यवाद देऊन मग जेवतो. ही आपली संस्कृती आहे. सांगायचा उद्देश असा आहे की आपण हळूहळू आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत आणि ती आपल्याला आठवण करणं फार आवश्यक आहे. आणि सगळ्यात उत्कृष्ट वेळ आणि काळ हे समजण्याचा कुठचा आहे, तो म्हणजे विद्यार्थी दशा. तुमची जी अवस्था आहे ती अतिशय उत्कृष्ट अवस्था आहे की ह्या अवस्थेमध्ये तुम्ही जे काय बिंबवाल मनामध्ये ते तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, तुमची जी विचारधारा आहे, तुमची तत्व जी आहेत ती तुम्हाला पटतील ह्या वयामध्ये, ती तुम्ही आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये पालन करणार आहात. हे घेण्याचं वय आहे, हे तुम्ही जितकं घ्याल तेवढं तुम्हाला आयुष्यभर ते उपयोगी पडेल. एकदा आपण शिक्षण पूर्ण करून कुटुंब निर्वाह करण्याकरता बाहेर पडतो, नवीन काही फारसं शिकू शकत नाही. अतिशय जो मुमुक्ष असेल, फार उत्साही विद्यार्थी असेल, तो पुढे पण काही शिकत राहील लग्न झाल्यानंतर पण काम करताना सुद्धा. परंतु कमी प्रमाणात असे लोक असतात, अधिक प्रमाणात लोक नंतर काहीच करू शकत, नवीन करू शकत नाहीत. आपण काय म्हणतो, म्हाताऱ्या कुत्र्याला नवीन नवीन ट्रिक आपण शिकू शकत नाही, नवीन कला. ते कुत्र्याचं पिल्लू छोटं असायला लागतं, मग त्याला आपण उडी मारण्याकरता आणि सर्कसमध्ये काम करण्याकरता शिकू शकतो. आपल्या देशामध्ये आता प्रत्येक व्यक्ती शाळेतून बाहेर निघाल्यानंतर एकच ध्येय असतं, मुंबईत जायचं किंवा तिकडून अमेरिकेला जायचं आणि परदेशी जायचं. सगळ्यांचं लक्ष परदेशामध्ये असतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला माझी विनंती आहे शिक्षक वर्गाला आणि विद्यार्थी वृंदांना, ह्या शाळेतून बाहेर निघताना, शाळेचं नाव काय, आदर्श विद्यालय, या शाळेतून बाहेर निघताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या देशाचा आणि ह्या देशाच्या आध्यात्मिक संस्कृतीचा अभिमान बाळगून बाहेर पडायला पाहिजे. इन इंग्लिश, लीव द स्कूल विथ प्राईड ऑफ इंडियन कल्चर. आपल्या भारतीय संस्कृतीच्या बद्दल अभिमान, गर्व बाळगून शाळेतून बाहेर पडा. शाळेतून बाहेर पडताना असं म्हणू नका की मला आता परदेशी जायचं आहे, मला आता आणखी कुठे जायचंय, या देशामध्ये काय आहे, यामध्ये काय व्यवस्था नाही, काय सुविधा नाहीत, काय पैसे नाहीत, काय नाही. हे धन जे आपलं आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. आपल्या देशाचं धन जे आहे ते इंद्रिय भोग आणि सुख संपत्ती नाही आहे. आध्यात्मिक उन्नती, आत्म्याची उन्नती ही आपली संस्कृती आहे. त्याकरता शिवाजी महाराजांनी आपल्याला जीवनामध्ये अनेक काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांच्या योद्ध्यांनी एकदा युद्ध केलं आणि मुघलांच्या अनेक बायकांना पण पकडून आणलं, म्हणजे नवऱ्यांना युद्धात मारलं आणि त्यांच्या बायकांना कैदी बनवून आपल्या राज्यामध्ये आणलं. त्यांची अशी अपेक्षा होती की महाराजांनी त्यांना पण शिक्षा द्यावी. जे ते करतात ते करायचे पूर्वी, आपल्या बायकांना ते बाटवायचे आपल्या योद्ध्यांना मारल्यानंतर. तर त्याच सुडाच्या भावनेने म्हणून म्हणा किंवा दुःखाच्या भावनेने म्हणून त्यांनी त्यांच्या पण बायकांना पकडून राजाकडे आणलं. राजांनी काय केलं, राजांनी त्यांना सन्मानपूर्वक राहायला दिलं, जागा, भोजन दिलं, खण दिले, साडी दिली, दागिने दिले आणि सन्मानपूर्वक त्यांना घरी पोहोचत केलं आणि भाषण पण दिलं आपल्या सैनिकांना की आपलं वैर पुरुष योद्ध्यांशी आहे, अबला स्त्रियांची नाही आहे आणि आपली संस्कृती ही नाही आहे की पुरुषांना मारायचं युद्धामध्ये आणि बायकांना वाटवायचं. त्यांनी एक पायगडा घालून दिला आपल्या योद्ध्यांना की यापुढे कधी तुम्ही युद्ध कराल, कधी शत्रूंना माराल, त्यांच्या बायकांना सन्मानाने वागवा, त्यांच्या वृद्धांना, आबालवृद्धांना, मुलांना सन्मानाने वागवा. पण आपलं शत्रुत्व जे आहे ते तत्वावरती आहे, ते व्यक्तीशी नाही आहे, धर्माशी नाही आहे, जातीशी नाही आहे. असं आजपर्यंत कुठच्या राजाने केलेलं नाही आहे. प्रत्येक राजाने त्या देशात संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या राजाने आपल्या शत्रू करता पण आपली संस्कृती जतन करायचा प्रयत्न केला आहे, एक आदर्श घालून दिला आहे. म्हणून आज आपण आहोत, इथे उभं आहोत आपण ना, ते महाराजांमुळे आहोत. अनेक असे राजा होते आपल्या भारतामध्ये पांडवांपासून आतापर्यंत 400-500 वर्षापूर्वीपर्यंत शिवाजी महाराजांपर्यंत, त्यामुळे आपली संस्कृती टिकून आहे आणि आपणही टिकून आहोत. परंतु आपण जर त्याचा विचार केला नाही तर ही संस्कृती फार लवकर नष्ट होणार आहे. असे अनेक राजे होऊन गेले आपल्या भारत देशामध्ये ज्यांनी आपली संस्कृती पुढे नेलेली आहे आणि गर्व दाखवलेला त्या संस्कृतीबद्दल. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की ही संस्कृती जी आहे ती आत्मसात करा आणि ती संस्कृती तुम्हाला श्री रामायण, श्री महाभारत, श्री भगवद्गीता ह्याच्यामध्ये सापडणार आहे. ती विचारधारा जी आहे, आपली प्राचार्य म्हणत होते की विचारधारा जी आहे ती महत्वाची आहे. मी जो काय दिसतो, आपण जे काय दिसता, ते आपल्या विचारधारेचं प्रतीक असता नेहमी. तुमच्या मनात काय विचार आहेत त्याप्रमाणे तुम्ही पेहराव करता, त्याप्रमाणे बोलता, त्याप्रमाणे वागता, त्याप्रमाणे कार्य करता. तर विचारधारा प्राप्त करायचं आयुष्य जे आहे, काळ जो आहे, तो विद्यार्थी दशा आहे. म्हणजे ते किती सुविचार सगळे वाचले मी, सगळे अतिशय उत्कृष्ट सुविचार आहेत. पण ते जीवनामध्ये उतरणं फार आवश्यक आहे, नाहीतर ते शाळेच्या भिंतीवरच राहतील. तुमच्याबरोबर ते आले पाहिजेत, तुमच्या मनातून, हृदयातून, तुमच्या कृतीमध्ये उतरले पाहिजेत आणि ते आपलं कर्तव्य आहे. मुमाई वांशो जीवलोके जीवभूत सनातन. सर्वात पहिली विचारधारा म्हणजे मी कोण आहे. मी शरीर नाही आहे, 6 फुटी, 4 फुटी, 3 फुटी, पुरुष, स्त्री, मी आत्मा आहे आणि मी भगवंताचा अंश आहे, चिरंतन अंश आहे. आज फक्त या जन्मात नाही, अनंत काळापर्यंत मी चिरंतन काळापर्यंत त्यांचा अंश आहे. आणि त्यांचं आपलं नातं काय आहे, मी त्यांचा सेवक आहे, त्यांचा अंश आहे, ते परम आहेत, मी अणुमात्र आहे. त्यांचा आमचा संबंध काय आहे, त्यांची सेवा करणं हा माझा संबंध आहे. ते माझे पिता आहेत, मी त्यांचा पुत्र आहे, त्यांचा बालक आहे. जीवनाचा उद्देश काय आहे, जीवनाचा उद्देश हाच आहे की आपण अंतिम क्षणी ह्या जीवनामध्ये मनुष्य जन्म प्राप्त करून भगवंताची प्राप्ती करणं, त्यांच्या धामाची प्राप्ती करणं हे आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आणि हेच आपल्याला समजणं आवश्यक आहे. आपल्याला वाटतं की धन कमवणं, श्रीमंत होणं, मोठा होणं, मोठा अधिकार प्राप्त करणं, मोठं पद प्राप्त करणं, गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या पदावरती रुजू होणं आणि खूप पैसे कमवणं हे आजकाल प्रमाण बनलेलं आहे यशाचं. पण तुम्हाला एक व्यक्ती दाखवा जो धनवान आहे आणि जो सुखी आहे, जो शांत आहे, समाधानी आहे, संतुष्ट आहे, समाजाला उपयोगी आहे, असा व्यक्ती दाखवा. जितका धनवान मनुष्य बनतो विचारधारेशिवाय, तत्वाशिवाय, तो मनुष्य अधिक लोभी, अधिक क्रोधी, अधिक द्वेषी बनतो आणि समाजाला निरुपयोगी बनतो. आपल्याला असं धन नको आहे. आपल्याला धन असं हवं आहे, पैसा वाईट नाही आहे, पैसा प्रत्येकाने कमवावा, पण तो कसा आणि कुठच्या विधायक कार्यामध्ये खर्च करावा याची विचारधारा आत्ता आपल्याला प्राप्त करायची असते. आमच्या घरामध्ये कसं जेवावं, कसं बसावं, जेवताना कसं वागावं, काय सोडू नये, काय घ्यावं, जेवणाच्या वस्तूमध्ये भेदभाव करू नये, असं घरी शिकवलं गेलेलं आहे. ते आता आम्ही क्लासेस घेऊन मंदिरात शिकवतो, त्याचे कोर्सेस घेतो, वैष्णव एटिकेट, वैष्णव शिष्टाचाराचे. का? कारण ते घरी शिकवणं बंद झालं आहे, म्हणून मंदिरामध्ये खास वर्ग घेऊन मुला मुलींकरता ते शिकवायला लागतं. आता भगवद्गीतेचे क्लासेस चालतात का, कारण घरी पूर्वी चालायचे आई वडिलांकडून, आजोबांकडून, गुरुंकडून, शिक्षकांकडून, ब्राह्मण दीक्षा देणाऱ्या गुरुंकडून, ते आता बंद झालंय. म्हणून मंदिरामध्ये वेगळे कार्यक्रम करून 6 दिवस 4 दिवस 7 दिवसाचे कोर्सेस आम्ही रुजू करतो. जे घरामध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही म्हणून शाळांमध्ये, मंदिरामध्ये, संस्थेमध्ये आम्ही करतो, हॉस्पिटलमध्ये सुद्धा आमच्या करतो आम्ही. आरोग्य देण्याकरता म्हणून आलेले माणसं, आजारी माणसं, त्यांच्या त्या निमित्ताने आम्ही त्यांना आध्यात्मिक ज्ञान देतो. हे सर्वांना कळणं आवश्यक आहे की ही आपली संस्कृती आहे. मी पुन्हा पुन्हा मांडतो हा विषय, त्याला विसरता कामा नये. आपलं सगळं लक्ष, आपले सगळे अँटेने कुठे असतात? अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि परदेश, आणि जपान आणि जर्मनी आणि चायना. पण त्यांच्याकडे तुम्ही बघा, चीनचा आज आपल्या देशामध्ये प्रधानमंत्री आलेले आहेत, काय त्यांचं नाव मला आठवत नाही, ते काय बोलणार? चिनी भाषेतनंच बोलणार तुमच्या देशामध्ये येऊन, त्यांचा दुभाषी अनुवाद करणार. जर्मनीचा अध्यक्ष आला आपल्याकडे, जर्मन भाषेत बोलणार. फ्रान्स आला तर फ्रेंच भाषेत बोलणार. म्हणून आपल्या प्रधानमंत्रीने सुद्धा तेच सुरू केलेलं आहे आणि ती अभिमानाची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला आपल्या राष्ट्रभाषेचा गर्व असतो तीच व्यक्ती बाहेर जाऊन त्या भाषेत बोलू शकते. त्या देशात जाऊन त्यांची भाषा बोलणं म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव नाही आहे. दुभाषी खूप उपलब्ध आहेत, भाषा अनुवाद करणारे, है ना. आणि त्यांनी म्हटलं, जपानच्या अध्यक्षांना त्यांनी भेट दिली प्रधानमंत्री झाल्यानंतर, आणि त्यांना त्यांनी भगवद्गीता भेट दिली आणि म्हणाले की माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता याच्याहून श्रेष्ठ वस्तू कुठची नाही आहे, म्हणून मी तुम्हाला ही वस्तू देत आहे. दॅट इज नथिंग, इसके ऊपर महान और मूल्यवान वस्तू मेरे लिए, मेरे पास आपको देने के लिए नहीं है, इसलिए मैं आपको दे रहा हूं. आजपर्यंत 70 वर्षाच्या आपल्या इंडिपेंडन्स नंतर कुठच्याही मंत्री, प्रधानमंत्र्यांनी हे धाडस केलेलं नाही आहे. सांगायचा उद्देश काय, ही गर्वाची गोष्ट आहे आपल्याकरता. आपलं धन जे आहे ते शास्त्र आहे, भगवद्गीता आहे. आणि हे शास्त्र असं आहे की जगात कुठच्याही धर्माच्या पंडितांनी ह्या धर्म, ह्या शास्त्राला मान्यता दिलेली आहे. त्यांना भागवत माहीत नसेल, त्यांना पुराणं माहीत नसतील, पण सर्व जगाच्या, सर्व धर्माच्या, सर्व लोकांना, पंडितांना भगवद्गीता ही मान्यता प्राप्त आहे. आणि ती आपली आहे, ती आपल्या भूमीमध्ये, कुरुक्षेत्रामध्ये भगवंतांनी सांगितलेली अर्जुनाला, युद्धप्रसंगामध्ये, कठीण काळामध्ये, भ्रमाच्या काळामध्ये, दुःखामध्ये असताना, कर्तव्य प्रांगूत होत असताना त्यांनी प्रश्न विचारले आणि भगवंतांनी गीता ऐकवली, आणि ती आज चिरंतन शास्त्र आहे. ते सर्व वेद हे गाय असेल तर त्या गायचं दूध जे आहे ते भगवद्गीता आहे. कृष्ण गवळी दूध काढणार आणि वासरू जे आहे ते अर्जुन आहे. हे आपल्या देशाची संस्कृती आहे. आणि परिणाम काय झाला? कर्तव्य परांगमुख होणारे अर्जुन, कर्तव्य करण्यास कचरणारे अर्जुन पुन्हा दर्शन उचलतात आणि युद्ध करतात आणि विजयी होतात. आणि त्याचं काय म्हटलंय शेवटी? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण उपस्थित आहेत, ज्या ठिकाणी अर्जुन उपस्थित आहे, ही जोडी ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी धन संपत्ती, तत्र श्रीर विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतीर मम. त्या ठिकाणी धन संपत्ती, विजय, नीती सर्व उपस्थित आहे. ज्या ज्या ठिकाणी हे दोघं उपस्थित आहेत, ज्या ज्या ठिकाणी शिक्षा, शिक्षण ही जी उपदेश आहे हा उपस्थित आहे, ज्या ठिकाणी संस्कृती उपस्थित आहे त्या ठिकाणी नीतिमत्ता, संपत्ती आणि यश आणि विजय कधी कमी पडणार नाही. हे आपलं शास्त्र आहे, आपलं शास्त्राचं विधान आहे. आणि अर्जुनाचं म्हणणं काय? नष्ट मोह. बंद पडला काय? लाईट गेली काय? हरकत नाही, ऐका तुम्ही. नष्ट मोह स्मृतिर्लब्ध्वा करिष्ये वचनम तव. हे अर्जुनाचं शेवटचं वाक्य आहे गीतेमधलं, की आता तुमचं दिव्य उपदेश ऐकून माझा भ्रम नष्ट झालेला आहे, माझी स्मृती, ज्ञान परत आलेलं आहे. आणि आता मी ठरवलं आहे, करिष्ये वचनम तव, तुम्ही जे सांगाल ते मी करणार. आणि त्यांनी त्याच्यानंतर प्रत्येक दिवसामध्ये, युद्धामध्ये आणि नंतर सुद्धा भगवंताच्या आज्ञेनुसार आपलं जीवन चालवलं, यशस्वी झाले. ते पण धनवान होते, राजे होते, कलाकार होते, योद्धा होते, कुशल धनुर्धर होते, प्रत्येक भाऊ पांडवांचा. तरी पण त्यांचं खरं धन होतं भगवंतावर श्रद्धा आणि त्यांची भक्ती, त्यांची सेवा. त्याचा प्रूफ काय होता? ते राजे बनले, अनेक वर्ष कष्ट भोगल्यानंतर ते राजे बनले, है ना. किती कष्ट भोगले, किती वनवास, किती वर्णावत जाळायचा प्रयत्न केला, 14 वर्ष वनवास झाला त्यांचा, 12 वर्ष आणि ते 1 वर्ष अज्ञातवास, आणि मग तरी पण न्याय मिळाला नाही, मग युद्ध करावं लागलं आपल्या आपल्या गुरूंशी आणि पितामहांशी, फार कष्टमय कार्य केलं, विजयी झाले, मग राजे बनले. तुम्ही आम्ही काय म्हणाल, अरे बहुत दिन के बाद में मौका मिला है, एन्जॉय कर लो. त्यांनी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे राज्य चालवलं आणि त्यांचं मन भगवंताशी एकनिष्ठ होतं. याचा प्रूफ काय आहे, ज्या दिवशी भगवंत अंतर्धान पावले, लीला समाप्त करून निघून गेले, त्याच दिवशी त्यांनीही राज्य सोडलं आणि ते उत्तरेकडे गेले. याचा अर्थ त्यांचं मन राज्याच्या ऐश्वर्यावर नव्हतं, त्यांचं मन भगवंतावरच होतं. वनवास भोगताना सुद्धा आणि राज्य ऐश्वर भोगताना सुद्धा त्यांचं मन भगवंतावरच होतं, हे त्याचं प्रूफ आहे. आपल्यालाही हा आदर्श घ्यायचा आहे. सध्या आपण मायकेल जॅक्सन आणि अमुक तमुक हिरो फिल्म स्टार हे आपल्या तारका बनलेले आहेत. खरे आपले तारका जे आहेत ते संत नामदेव तुकाराम आहेत, हे आपले खरे तारका आहेत, दे आर रिअल स्टार्स. पण आज आपण तारका कोणाला म्हणतो, कोणी नाच केला उत्कृष्ट तर गोल्ड मेडल मिळालं तर तारका, एका पिक्चरमध्ये काम केलं 200 कोटी कमवले तारका, ज्यांच्यामध्ये काही सद्गुण नाही आहेत, एक सद्गुण नाही आहे, स्वार्थ हा एकच गुण आहे. तुमच्या आमच्या सपोर्टवरती ते लोक तारका बनतात आणि त्यांना आपण उदे करतो आणि ते त्याच संस्कृतीचं अनुकरण करतात, ते तसे कपडे घालतात तसे आपणही घालायला लागतो. आपल्याला हे कळलं पाहिजे. मी आता धोती कुर्ता करून आलेलो आहे. हां, मी पेशाने डॉक्टर आहे, पेशंट बघतो मी हॉस्पिटलमध्ये, व्यवस्थापन करतो, परंतु मी कुठच्याही सामाजिक समारंभामध्ये आवर्जून आपला वेश परिधान करतो आणि अधिक अधिक काळ शक्य असेल तितकं धोती कुर्ताच घालतो. त्याचं कारण काय आहे, कारण हा माझा मूळ वेश आहे, माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा, माझ्या देशाचा, आणि मला त्याचा गर्व आहे. मी अमेरिकेत गेलो, इंग्लंडला गेलो, सौदी अरेबियामध्ये गेलो, तिकडेही मी हेच वस्त्र घालत होतो शक्य तितक्या प्रसंगांमध्ये. कारण मला वाटतं की आजच्या तरुणाईमध्ये हे विचार बिंबवणं आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या वेशभूषेबद्दल, आपल्या सवयींबद्दल, संस्कृतीप्रमाणे त्याचा गर्व असणं आवश्यक आहे. आपल्याला लाज वाटतं कामा नये. मी लांब शेंडी पण ठेवलेली आहे, ज्याला विद्यार्थी लोक चिडवतात ट्रेनमध्ये, बसमध्ये, रस्त्यामध्ये. परंतु याचा अर्थ काय आहे, ज्या व्यक्तीला गुरु आहेत त्याचं लक्षण आहे, याला शिखा असं म्हणतात, ते आध्यात्मिक शक्तीचा स्रोत आहे. इथून आध्यात्मिक ज्ञान, साक्षात्कार, शक्ती प्राप्त होते, त्याला गाठ बांधून ठेवायला लागते. त्याचे अनेक तत्व आहेत, त्याकडे लाज बाळगणं आवश्यक नाही, त्याची माहिती करणं आवश्यक आहे. आणि माहिती केल्यानंतर तुम्हाला जर गर्व वाटला पाहिजे त्या गोष्टी आपण करता. जर मी आता सूट घालून टाय घालून आलो असो तुम्हाला खूप आवडलं असं, डॉक्टर आहेत, मुंबईवरून आलेत, परंतु इथे मी माझा पेशा, माझा व्यवसाय त्याचं महात्म्य सांगण्याकरता आलेलो नाही आहे. इथे माझं कर्तव्य आहे आपल्या संस्कृतीबद्दल तुम्हा सर्वांना जाण करून देणे, प्रेरणा देणे. आणि माझं भाषण यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा तुमच्यापैकी 5% लोकांना काय होईना ती प्रेरणा मिळेल की आपण भारतीय आहोत, आपला जन्म इकडचा आहे, आपली संस्कृती जगातल्या सर्व संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ संस्कृती आहे. आणि आत्मसंतुष्टी, आत्मसमाधान, आत्मसाक्षात्कार आणि जीवाचा उद्धार जो आहे तो केवळ आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये उपलब्ध आहे. ती विचारधारा केवळ आपल्या देशामध्ये आहेत. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो, जास्त वेळ घेत नाही, कथा आपल्याकडे अनंत आहेत, आपल्या देशामध्ये पवित्र स्थानं अनंत आहेत, तीर्थक्षेत्र अनंत आहेत. काय उशीर झाला का? हा ठीक आहे, संपवतो मी आता 2 मिनिटं.
त्यांना ते बोलवायला आले, त्यांनी ताबडतोब उभारायचं.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तर आता आपण तुम्हाला सांगू गोष्ट, आपल्या देशामध्ये अनेक तीर्थस्थान आहेत, प्रमुख 4 धाम आहेत. माहिती तुम्हाला 4 धाम कुठचे आहेत? प्रमुख 4 धाम ज्यांची यात्रा फार महत्वपूर्ण आहे. एक म्हणजे बद्रीनाथ जे हिमालयामध्ये आहे, दुसरं हा नाही ते एकत्र, बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री जमुनोत्री ते एक, दुसरं द्वारका पश्चिमेला, उत्तरेला बद्रीनाथ ते 4, पश्चिमेला द्वारका, पूर्वेला जगन्नाथपुरी आणि दक्षिणेला काय श्रीरंगम. हे चार क्षेत्र सगळ्यात महत्वपूर्ण मानलेले आहेत आणि आपल्या देशामध्ये हे चारही क्षेत्र लोक करतात. असं म्हणतात की हिमालयातलं गंगेचं पाणी आणून रामेश्वराच्या शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर आपली यात्रा संपूर्ण सफल होते. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की द्वारकेमध्ये परम भगवंत श्रीकृष्ण राजदरबार राजपाट राजनितीचा अवलंब करतात. दक्षिणेमध्ये काय करतात? जेव्हा त्यांना झोपायचं असतं तेव्हा ते दक्षिणेला विश्राम करतात. म्हणून तिथल्या अधिकाधिक मंदिरातल्या मूर्ती ज्या आहेत त्या निद्रिस्त आहेत. पूर्वेला जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये जातात तिथे काय करतात? भोजन करतात आणि हिमालयामध्ये तपस्या करतात. नरनारायण ऋषीच्या रूपामध्ये, जगन्नाथाच्या रूपामध्ये भोजन करतात, रंगनाथाच्या रूपामध्ये शयन करतात, द्वारकाधीश कृष्ण म्हणून ते राजनीती करतात आणि तपस्या कुठे करतात? बद्रीनाथामध्ये. मध्ये एक क्षेत्र आहे चारांच्या मध्ये, ते म्हणजे वृंदावन धाम, गोकुळ वृंदावन. त्यामध्ये केवळ ते खेळ म्हणजे लीला करण्याकरता येतात. आता आमच्या हॉस्पिटलमधनं जगन्नाथपुरीला यात्रा निघणार आहे कर्मचाऱ्यांकरता, पेशंट करता, डॉक्टरांकरता वगैरे वगैरे. तर जगन्नाथपुरी किती लोकांना माहिती आहे? एनिबडी? हे सगळे महाराष्ट्र लोक आहेत, त्यांना कदाचित माहीत नसेल. जगन्नाथपुरी अतिशय महत्वपूर्ण चार धामांपैकी एक क्षेत्र आहे. त्याचं नाव आहे श्री क्षेत्र, श्री पुरुषोत्तम क्षेत्र, शंख क्षेत्र असं म्हटलेलं त्याला. आणि हे अद्भुत रूप आहे भगवंताचं. ते जेव्हा द्वारकेमध्ये एकदा रोहिणी देवी आपल्या सुनांना म्हणजे कृष्णाच्या 16,108 बायकांना आणि दुसरी आई कृष्णाची देवकी यांना ते वृंदावनाच्या गोष्टी सांगत होत्या, त्यावेळी दरवाजा बाहेर कृष्ण आले, दरवाजे बंद होते आणि कृष्ण, बलराम आणि सुभद्रा हे तिघही बेशुद्ध म्हणजे भाव विभोर होऊन बेशुद्ध पडले. त्यावेळी ते ज्या प्रकारे दिसले ते दर्शन जगन्नाथपुरीमध्ये आहे. कारण ते बेशुद्ध अवस्थेचं रूप होत होते, अति आनंदाने भरलेलं होतं, डोळे मोठे मोठे विस्फारलेले, प्रचंड मोठा हास्य चेहऱ्यावरती. नारद मुनी आकाशातनं तेव्हा आले असे आणि लगेच खाली उतरले आणि पाहिलं की अरे भगवंता तुमचं रूप किती अद्भुत आहे, मला तुमच्याबद्दल प्रेम आहे, परंतु तुमच्या ह्या रूपाला पाहून माझं प्रेम अनेक कोटी गुणी द्विगुणित झालेलं आहे. त्यांनी स्पर्श केला भगवंताला, पुन्हा भगवंत शुद्धीवर आले तिघही आणि त्यांनी भगवंताकडे वरदान मागितलं की तुमचं हे रूप जे आहे हे माझ्या हृदयातून अनंत प्रेम स्रोत निर्माण करणार आहे, माझी अशी विनंती आहे की तुम्ही ह्याच रूपात जगात प्रकट व्हावं, ज्या योगे तुम्हाला जे कोणी बघतील दर्शन घेतील त्यांनाही असंच प्रेम लाभ प्राप्त होईल. नेत्र उत्सव त्याला म्हणतात, दर्शन उत्सव असं म्हणतात. केवळ त्यांना दर्शन केल्याने अनंत प्रेम मनात प्राप्त होऊ शकतं. तर त्या अद्भुत प्रकारच्या मूर्ती ज्या आहेत जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि सुदर्शन चक्र हे जगन्नाथपुरीमध्ये उभे आहेत भगवंत. आणि ते 56 भोग घेतात, दिवसातनं 56 प्रकारचे व्यंजन त्यांचा आहार असतो आणि त्यांचा प्रसाद जो आहे तो इतका महत्वपूर्ण आहे की केवळ दोन गोष्टी केल्याने मनुष्य वैकुंठाला प्राप्त होऊ शकतो, एक म्हणजे जगन्नाथाचं दर्शन आणि दुसरं म्हणजे प्रसाद त्यांचा खाणं, महाप्रसाद. या केवळ दोन गोष्टी केल्याने मनुष्य या जगाच्या जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. तर ती जगन्नाथपुरी आता आम्ही यात्रा करणार आहोत, त्यामध्ये अनंत कथा आहेत, अनंत स्थानं आहेत. त्यात एक विशेष गोष्ट अशी आहे की भगवंतांनी कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूच्या रूपात अवतार घेतला आणि 18 वर्ष भगवंतांनी जगन्नाथपुरीमध्ये निवास केला. इथे आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे रथयात्रा. जगामध्ये रथयात्रा ही संकल्पना जी आहे ती जगन्नाथपुरीपासून सुरुवात झालेली आहे. गोपींनी हृदयामध्ये कृष्णाला एकदा ओढलं होतं कुरुक्षेत्रामधनं की तुम्ही इथे नका राहू, वृंदावनात राहायला या. त्यांचा रथ ओढून मनामध्ये वृंदावनात घेऊन गेल्या होत्या. त्या संकल्पनेमुळे रथयात्रा आली अस्तित्वामध्ये, जी आपण आज तुमच्या कुसुंब गावामध्ये साजरी करणार आहोत. हा, ते नोटीस दिलेली आहे, 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत कुसुंब गावामध्ये भगवान जगन्नाथाची रथयात्रा संपन्न होत आहे. ही रथयात्रा स्वामी समर्थनगर येथून निघून श्री राम मंदिर इथे येऊन संपणार आहे आणि संपूर्ण गावामध्ये फिरणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर राम मंदिर येथे अनेक कार्यक्रम आहेत, अभिषेक, भगवंताचे पुष्प अभिषेक, प्रवचन, नाटिका, आरती आणि महाप्रसाद म्हणजे सगळ्यांना जेवण, हे सर्व कार्यक्रम आज संपन्न होणार आहे. पण ही सुरुवात जी आहे ती जगन्नाथपुरीमध्ये आहे. आषाढ महिन्याच्या द्वितीयेला भगवंताचं स्थान होतं. त्याच्यानंतर आषाढ महिन्याच्या दुसऱ्या पक्षामध्ये द्वितीयेला रथयात्रा संपन्न होते आणि त्या रथयात्रेमध्ये ह्या वर्षी केवळ केवळ 40 लाख लोक आले होते. केवळ 40 लाख लोक विदाउट इन्व्हिटेशन, आमंत्रण पत्रिका नाही काही नाही. जगामधला रेकॉर्ड आहे आमंत्रणाशिवाय एका ठिकाणी एका दिवशी गोळा होणाराचा रेकॉर्ड जो आहे तो जगन्नाथपुरीचा आहे. आणि काही काळाकरता म्हणजे 15 दिवस 20 दिवस 1 महिना अशा लांब काळाकरता अधिकाधिक लोक आमंत्रणाशिवाय एकत्र यायचे जे रेकॉर्ड आहे तो पण आपल्याकडेच आहे. तो कुठे आहे? कुंभमेळ्यामध्ये. 1 महिन्याच्या कुंभमेळ्याच्या उत्सवामध्ये 3 ते 4 कोटी लोक एकत्र होतात विदाउट इन्व्हिटेशन. असा आपला भव्य देश आहे. इतकं मोठं सामाजिक उत्सव कुठच्याही देशामध्ये होत नाहीत. आपला एकच देश असा आहे. परदेशी फक्त एकच उत्सव वर्षात, एक उत्सव किंवा दोन उत्सव, दोनच सुट्ट्या वर्षातून. आपल्या देशामध्ये सुट्टे करता म्हणत नाही मी, पण उत्सव इतके इतके उच्च प्रमाणात आहेत, इतक्या प्रचूर प्रमाणात आहेत की या देशामध्ये मानसिक रोग पूर्वी फार 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 कमी होते. त्याचं कारण काय? हा उत्सव संपला दुसरा चालू. आता कसं, गणपती संपला की लगेच नवरात्र चालू, नवरात्र संपला की लगेच दिवाळी चालूच असतं. एकामागोमागे आयोजन करणं, उत्सव व्यवस्था करणं, त्यामध्ये आनंद घेणं, त्यामध्ये नाटिका करणं, संपन्न करणं, उत्सवाचा अर्थ समजणं आणि नृत्य आणि गायन आणि कल्चरल प्रोग्राम. तशी जगन्नाथपुरी एक दिशेला एक संस्कृती उपलब्ध आहे. तर मला सांगायचं एवढंच आहे की आपल्याला केवळ मुंबई आणि दिल्ली आणि मद्रास माहिती आहे, पण आपला देश जे आहे ते अनंत पवित्र स्थानांनी भरलेला आहे. सगळ्यात महत्वपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय आहे? पवित्र क्षेत्र सांगा कुठचं आहे? पंढरपूर, जिथे विठ्ठल निवास करतात. द्वारकेतून निघून त्यांनी पुंडलिका करता पंढरपुरामध्ये निवास केलेला आहे. भक्ताकरता प्रेम, भक्ताकरता भक्त वात्सल्य दाखवून त्यांनी पंढरपुरामध्ये निवास केलेला आहे. सांगायचा उद्देश असा आहे की आपल्या देशामध्ये अनंत कथा आहेत भगवंताच्या, लीला आहेत, अतिशय प्रेरणादायक कथा आहेत. आपलं जीवन त्याने संपूर्ण होऊ शकतं, समृद्ध होऊ शकतं, जीवनामध्ये सुख समाधान आनंद व्यक्त होऊ शकतो, पण त्याकरता आपल्याला जाणीव करून घेणं आवश्यक आहे. म्हणून आमच्या हॉस्पिटल असून सुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये आध्यात्मिक विभाग आहे, आणि हॉस्पिटल असून सुद्धा आमच्या हॉस्पिटलचे पेशंट्स, त्यांचे परिवाराचे सदस्य, आमच्या कर्मचारीगण, त्यांचे परिवार, डॉक्टर्स, त्यांचे परिवार, हे सर्व मिळून मी यात्रा करतो प्रत्येक वर्षी. यावर्षी जगन्नाथपुरी, यावर्षी अधिकवास होता तर मायापूरला यात्रा केली, गेल्या वर्षी नाशिकला यात्रा केली, त्याच्या आधी वृंदावनला केली, जगन्नाथपुरीमध्ये केली त्याच्या आधी, आता पुन्हा जगन्नाथपुरी होत आहे. अशा प्रकारे दरवर्षी आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही यात्रा करतो. तुम्ही लोकही आमच्यावर यात्रा घेऊ शकता. अतिशय स्वस्त दरामध्ये सुंदर व्यवस्था करून मी यात्रा करत असतो. का यात्रा करायचे कारण काय आहे? आपल्या देशाचं धन जे आहे, वैचारिक धन, ते आपल्याला माहीत नसेल तर उपयोग आहे त्याचा? ते आपल्याला माहीत करून देणं, समजून घेणं, त्याची कथा तात्पर्य समजणं हे आपलं कर्तव्य आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जीवनाचा मार्ग जो आहे तो अंतिम स्थान जे आहे, गंतव्य, ते भक्तीचं आहे. ते नामस्मरण, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, हे धन आहे खरं. म्हणून आम्ही नामस्मरण करतो, तुम्ही करावं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे महामंत्र मी जप करतो आणि भगवद्गीता वाचतो. ह्या महिन्यामध्ये 21 तारखेला जी एकादशी आहे त्या दिवशी भगवंतांनी कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगितली अर्जुनाला. म्हणून हा महत्वपूर्ण महिना आहे. मासाणाम मार्गशीर्षहोम, सगळ्या मासांमध्ये भगवंत स्वतः जे आहेत ते मार्गशीर्ष रूपामध्ये उपस्थित आहेत. आणि ह्याच महिन्यामध्ये भगवंतांनी गीता अर्जुनाला ऐकवली. ते परमधन परम विचारधारा जी आहे ती जगाला अर्पण केली ह्या 21 तारखेला. तर आपल्या सगळ्यांच्या घरी गीता असणं आवश्यक आहे. जे भगवंतांनी प्रत्यक्ष आपल्या दिव्य मुखातून उपदेश केलेला आहे तो सगळ्यांना माहिती असला पाहिजे, कारण तो आपलं धन आहे, ते आपली प्रॉपर्टी आहे, इट्स आवर ॲसेट. तर एवढी विनंती आपल्याला करतो मी की आपण सर्वांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, त्याच्याबद्दल शिकावं, त्याच्याबद्दल जीवनामध्ये अमल करावा आणि नामस्मरण करावं आणि जो उपदेश आहे भगवंताचा तो स्वीकार करून आपलं जीवन धन्य करावं. हरे कृष्णा. आता एकच विनंती आहे, सर्वांनी 3 वेळा माझ्याबरोबर महामंत्र म्हणायचं आहे. एकदम उत्साहाने प्रेमाने हात जोडून म्हणायचं आहे. सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि म्हणायचंय हरे कृष्ण. नाही नाही, माणसं खूप आहेत, आवाज कमी आहे, बोला जोरात, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. आता फक्त मुलींनी म्हणायचंय हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. आता मुलांनी म्हणायचंय हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे.